नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर तांबणे, कॅन्सर तज्ज्ञ, औरंगाबाद. रेडिओ मिरची तर्फे मी आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देतो. आणि या दिवसानिमित्त आपण महिलांचे आरोग्य या सदरात महिलांचे कॅन्सर या विषयाची थोडी माहिती आपण घेऊ. आपण असा जर विचार केला किंवा काळजी काय घ्यायला पाहिजे, म्हणजे मला स्तनाचा कॅन्सर होऊ नये म्हणून मी काय करायला पाहिजे, तर सगळ्यात साधी मॅमोग्राफीची टेस्ट असते. प्रत्येक वेळेस डॉक्टरकडे द्यायची गरज नाही आहे. मॅमोग्राफी ही तपासणी प्रत्येक स्त्रीने वयाच्या 40व्या वर्षानंतर करून घ्यावी असं जरी प्रत्येक डॉक्टर सांगत असले, तरी मी असं म्हणेन की स्वस्तन परीक्षा, ज्याला सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन असं म्हटलं जातं, तर ही प्रत्येक स्त्रीने करून घेणं आवश्यक आहे. आणि सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनमध्ये आपल्या हाताला जर गाठ लागली तर डॉक्टरचा सल्ला घेणं किंवा मॅमोग्राफी करणं हे आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.